नमस्कार, मी एकनाथ शिंदे आपणा सांगू इच्छितो की जिल्हा परिषद सावंगी गटाचे उमेदवार कार्तिक रोहिदास पवार यांना आपण प्रचंड मतांनी विजयी करा। मी माझ्या शिवसेनेतर्फे याला पुरस्कृत केले आहे आणि हा धडाडीचा उमेदवार आहे, तरी आपण याला मेणबत्ती या निशाणी समोर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा।